आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हैदराबाद गॅझेटियरच्या तात्काळ अंमलबजावणीची राज्य सरकारची तयारी. सेमिकॉन इंडिया 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. भारताची मायक्रोचिप जगाला दिशा देईल असा व्यक्त केला विश्वास. नागपूर महामेट्रोच्या कामठी रोड डबल डेकर व्हाया डकची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद. आणि नागपूर जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट, उद्या विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. हैदराबाद गॅझेटियरच्या तात्काळ अंमलबजावणीची तयारी राज्य सरकारनं आज दाखवली. मराठा आरक्षण प्रकरणी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना माहिती दिली. आदेश प्राप्त झाल्यावर मुंबईत सुरू असलेलं मराठा आरक्षण आंदोलन थांबवण्याची तयारी जरांगे यांनी दाखवली. सातारा गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी 15 दिवसात निर्णय घेण्याचं आश्वासन सुद्धा विखे पाटील यांनी दिलं. मराठा आंदोलनावर दाखल खटले मागे घेण्यासाठी महिना अखेरपर्यंत निर्णय घेऊ. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना आठवडाभरात आर्थिक मदत, मृत्यूमुखी पडलेल्या वारसांना सरकारी महामंडळात नोकरी देण्याचं आश्वासन सुद्धा सरकारनं आंदोलकांना दिलं आहे. मराठा आरक्षण आंदोलकांच्या वाहनांवर मुंबईत लादलेला दंड मागे घेण्याची सरकारची तयारीही सरकारनं दाखवली. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जीआर काढण्यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्याची विनंती सरकारनं मनोज जरांगे यांना केली आहे. सेमी कंडक्टरमध्ये जगाचा विकास करण्याची शक्ती असून भविष्यात भारताची मायक्रोचिप जगाला दिशा देईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथं आज सेमिकॉन इंडिया 2025 उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते. सेमी कंडक्टर उद्योगाच्या विकासासाठी जग भारतावर विश्वास ठेवतं असं ते म्हणाले. जागतिक चिप बाजारपेठेत भारताच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी भर दिला. 21व्या शतकात या लहान चिपमध्ये मोठी शक्ती असल्याचं ते म्हणाले. याशिवाय त्यांनी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याचं आमंत्रण दिलं.
मैं सभी इन्वेस्टर से कहूंगा कि हम खुले दिल से आपका स्वागत करने के लिए तैयार है. और आपकी भाषा में कहूं तो डिजाइन तैयार है, मास अलाइंड है. अब टाइम प्रिसिशन के साथ एजुकेशन करने का है और स्केल पर डिलीवर करने का. हमारी पॉलिसीज शॉर्ट टर्म सिग्नल नहीं है, ये लॉन्ग टर्म कमिटमेंट्स है. आपकी हर जरूरत को हम पूरा करेंगे. वो दिन दूर नहीं जब पूरी दुनिया कहेगी डिझाईन इन इंडिया, मेड इन इंडिया.
येत्या काही वर्षात जागतिक सेमीकंडक्टर बाजारपेठ 1 ट्रिलियन डॉलर्स ओलांडण्याचा अंदाज आहे आणि भारत त्यात महत्वाची भूमिका बजावेल असं मोदी यांनी म्हटलं आहे. 2021 पासून मंजूर झालेल्या 10 सेमीकंडक्टर प्रकल्पांमध्ये 18 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयानं एक महत्वपूर्ण निर्णय देताना स्पष्टपणे सांगितलं आहे की फक्त आधार कार्डच्या आधारावर कोणालाही भारतीय नागरिक म्हणून मान्यता दिली जाऊ शकत नाही. बिहारमध्ये सुरू असलेल्या SIR प्रक्रियेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयानं ही टिप्पणी केली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माला बागची यांच्या खंडपीठानं सांगितलं की आधार कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून वापरलं जाऊ शकतं, परंतु ते नागरिकत्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. ही संपूर्ण सुनावणी राष्ट्रीय जनता दलाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर झाली. विदर्भातील युवकांकरिता अग्निवीर सैन्य भरती मेळावा 2025 आयोजन नागपूर जिल्ह्यातील गार्ड रेजिमेंटल सेंटर कामठी इथं उद्या 3 सप्टेंबर ते 12 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. जवळपास 5,000 युवकांना या भरती प्रक्रियेसाठी बोलवण्यात आलं आहे. 10 दिवसाच्या या भरती प्रक्रियेमध्ये ज्यांनी लिखित परीक्षा पास केली आहे त्यांनाच शारीरिक आणि मेडिकल परीक्षणासाठी बोलवण्यात आलं आहे. पहिल्यांदाच गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली, दमण आणि दीव येथील उमेदवारांना देखील विविध पदांसाठी शारीरिक आणि मेडिकल चाचणीसाठी बोलवण्यात आलं आहे. दरम्यान मध्यस्थी आणि दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये असं जनसंपर्क अधिकारी ग्रुप कॅप्टन रत्नाकर सिंग यांनी सांगितलं.
मैं बस ये बताना चाहूंगा कि आप किसी तरह के बिचौलियों या डाउट्स होते हैं ना, जो आपको कहेंगे कि हम आपका करा देंगे, हम उनको जानते हैं और इस तरह से, तो इनके चक्कर में नहीं पड़े. पूरा सिलेक्शन प्रोसीजर पूरा मेरिट बेस्ड है और जो बच्चे में प्रतिभा है वही सिलेक्ट होगा. उसको किसी तरह की कोई भी बाहर से मदद नहीं कर सकती, भले ही आपको कोई धोखा दे, वो सिर्फ आपको धोखा दे रहे हैं. अगर ऐसे कोई आपको पता चलता है तो हमें बताएं या वहां पे कंसर्न ARO को बताएं, ऑफिसर्स को बताएं और हम उनको फिर उचित कार्रवाई करें.
राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींच्या व्यापारी तत्वावर वापरासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सार्वजनिक खासगी भागीदारीतून विकसित होणाऱ्या प्रकल्पाच्या भाडेपट्टीची मुदत ही 60 वर्षांवरून 98 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थैर्य साधण्यास मदत होणार आहे असं प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महामेट्रो नागपूरच्या कामठी महामार्गावरील डबल डेकर वायाडकला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनं जगातील सर्वात लांब मेट्रो डबल डेकर वायाडक म्हणून मान्यता दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थान रामगिरी इथं हा कार्यक्रम आज संपन्न झाला. यावेळी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे स्वप्नील डांगरीकर यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमाणपत्र प्रदान केलं. कामठी महामार्गावरील डबल डेकर वायाडक्ट हा भारतातील सर्वात लांब डबल डेकर मेट्रो वायाडक्ट आहे. 5,646.44 मीटर आहे. सर्वाधिक लांबीचा हा डबल डेकर उड्डाण पूल सिंगल कॉलम पियरवर उभा असून स्थापत्यकलेचा अद्भूत उदाहरण आहे. सदर डबल डेकर वायाडक्टचं लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 5 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात आलं होतं. भारतीय हवामान खात्यानं नागपूर जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट दिला असून काही ठिकाणी वीज गर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान उद्या आणि परवा येलो अलर्ट असून या कालावधीमध्ये काही ठिकाणी वादळी वारा तसंच वीज गर्जना आणि पावसाची शक्यता वर्तवली आहे. सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यातील मोठे पाटबंधारे प्रकल्प जसे तोतला डोह आणि नवेगाव खैरी हे 85% क्षमतेनं भरलेले असून वडगाव आणि नांद धरण हे जवळपास 100% क्षमतेनं भरलं आहे. तसंच मध्यम स्वरूपाची धरणं जवळपास 100% भरली आहेत. नदी आणि नाले हे पूर्ण क्षमतेनं दुथडी भरून वाहत आहेत. या अनुषंगानं नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. उद्या यवतमाळ बुलढाणा गोंदिया वगळता विदर्भात सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान येत्या काही तासात विदर्भातील नागपूर भंडारा वर्धा गोंदिया गडचिरोली आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह वादळ येण्याची शक्यता देखील हवामान खात्यानं वर्तवली आहे. आझादी का अमृत महोत्सव वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय आयुष्य अभियान आणि राज्यांमध्ये क्षमता बांधणी या विषयावर शिखर परिषदेचं 3 आणि 4 सप्टेंबर रोजी दिल्ली इथं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा राज्याचे केंद्रीय आयुष तथा आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय आयुष्य मिशनला बळकटी देणं धोरणात्मक विस्तार आयुर्वेद योग निसर्गोपचार युनानी सिद्धसेवा यासह होमिओपॅथी प्रणाली एकत्र आणून समग्र आरोग्य सेवेला प्रोत्साहन देणारा हा एक प्रमुख कार्यक्रम पार पडणार आहे ज्यामुळे क्षमता बांधणी वाढवण्यासाठी या आयुष्य विभागाच्या मंत्रालयाचं काम महत्वाचं असेल अशी माहिती जाधव यांनी दिली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हैदराबाद गॅझेटियरच्या तात्काळ अंमलबजावणीची राज्य सरकारची तयारी. सेमिकॉन इंडिया 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. भारताची मायक्रोचिप जगाला दिशा देईल असा व्यक्त केला विश्वास. नागपूर महामेट्रोच्या कामठी रोड डबल डेकर व्हायाडक्टची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद. आणि नागपूर जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट. उद्या विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.